एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो। नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
सब है गवाह।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
देवाचा शिक्का आणि श्वापदाची खून. श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत. आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे 15वा. आणि याचा पहिला भाग आपण पाहणार आहोत, ज्याचे शीर्षक आहे देवाचा शिक्का आणि श्वापदाची खून. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात. आणि आज आम्हाला कुठला बोध, कुठलं मार्गदर्शन परमेश्वराकडून आणि सिस्टर एलन जी व्हाईट यांच्या लेखनातून प्राप्त होतं यावरती आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. केवळ दोन वर्ग, येथे केवळ दोनच वर्ग आहेत, त्या प्रत्येकांचे स्पष्टीकरण केले आहे. त्यापैकी एका वर्गावर देवाचा शिक्का असेल आणि दुसऱ्या वर्गावर श्वापदाची खून असेल. या दोन वर्गातील विरोधामध्ये विश्वास आणि अविश्वास हे दोन फरक दाखविण्यात आले आहेत. या फरकांमध्ये संपूर्ण ख्रिस्ती समाजाचा समावेश आहे. यामध्ये सर्वजण कोणातरी एक वर्ग निवडतील. काही जण या गोंधळाच्या फरकामध्ये भाग घेणार नाहीत, सत्याच्या विरोधामध्ये सहभागी होतील असे ते दिसणार नाहीत, परंतु भीतीपोटी ते स्वतःला स्पष्टपणे प्रकट करणार नाहीत, कारण येणाऱ्या संघर्षामध्ये आणि वित्तहानीमुळे ते उघडपणे भाग घेणार नाहीत. या सर्वांचा समावेश ख्रिस्त विरोधकांमध्ये होईल. जसे आपण शेवटच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचू तसे प्रकाशाची मुले आणि अंधकाराची मुले यामध्ये निर्णय निश्चित केला जाईल. दोन्ही वर्गामध्ये विरोधांमध्ये गडदपणा येईल. हा फरक पुनर्जन्म म्हणजे ख्रिस्तासाठी जगाला मेलेले आणि देवामध्ये पुनरुज्जीवित झालेले या दोघांमधील ही भिंत असेल. जगिक आणि स्वर्गीय विभागणीची ही भिंत असेल. या भिंतीमुळे या दोन वर्गातील फरक स्पष्ट होईल. जगाची निवड करण्यासाठी देवाचे म्हणजेच काय की स्वर्गाचे दार बंद केले जाईल. कौटुंबिक सभासद वेगळे होतील. एका कुटुंबातील सभासदांमध्ये वर्गीकरण होऊन ते वेगळे होतील. धार्मिकांवर शिक्का मारला आहे तो माझा खास निधी होतील असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो तसा मी त्यांच्यावर दया करेल. मलाखी याचा 3रा अध्याय 17वं वचन. जे देवाच्या आज्ञा पालन करतात ते देवाच्या प्रकाशाच्या संतांना जाऊन मिळतील. ते नगरीच्या वेशीतून आत प्रवेश करतील आणि जीवनाच्या झाडावर त्यांचा अधिकार असेल, ज्याला घेतले गेले आहे. त्यांचे नाव जीवनी पुस्तकात लिहिले गेले आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर इतर जे सहकारी होते त्यांच्यावर देवापासून सार्वकालिक विभक्तपणाचे चिन्ह असेल. आम्हाला मिळालेल्या प्रकाशानुसार न्याय. अनेकांना जी संधी होती ती त्यांना मिळणार नाही जी आम्हाला मिळाली होती. आम्ही त्यांच्या आधी स्वर्गाला जाऊ कारण त्यांना महान प्रकाश मिळाला होता, परंतु ते त्या प्रकाशात चालले नाहीत. अनेक जण उत्तम प्रकाशामध्ये राहिले ज्यांना जो प्रकाश मिळाला त्याप्रमाणे त्यांचा न्याय होईल. सर्वांनी नेमलेल्या वेळेची प्रतीक्षा करावीत. जोपर्यंत इशारा जगातील सर्व भागात पोहोचत नाही, जोपर्यंत प्रत्येक आत्म्याला योग्य प्रकाश मिळत नाही आणि पुरावे दिले जात नाही, काहींना इतरांपेक्षा कमी प्रकाश मिळेल, परंतु प्रत्येकाला मिळालेल्या प्रकाशानुसार त्यांचा न्याय होईल. देवाच्या नियमांप्रमाणे आम्हाला मोठा प्रकाश मिळाला आहे. हे नियम स्वभावाचा दर्जा दाखवितात. या नियमांशी मानवाने जुळून घ्यावे आणि त्याचप्रमाणे त्यांचा शेवटी न्याय होईल. ज्या दिवसांमध्ये मनुष्याला जो प्रकाश मिळाला आहे त्यांना जो प्रकाश मिळाला आहे अशी त्यांची वागणूक असावी. जो प्रकाश त्यांना मिळेल त्याचनुसार त्यांचा न्याय होईल. प्रत्येकाला योग्य प्रकाश असेल याचा त्यांनी योग्य वापर करून निर्णय घ्यावा. हट्टीपणाच्या अंधत्वाला क्षमा नाही. मिळणाऱ्या प्रकाशाविषयी सावध असणे आणि त्याविषयी ज्ञान असल्याचे त्याबद्दल कोणी दोष देणार नाही. जे ज्ञान त्यांना मिळाले ते या आधी नव्हते आणि ते त्यांना संपादन करता येणार नाही. परंतु अनेकांनी सत्याचा नकार केला असेल. ख्रिस्ती जो प्रतिनिधी आहे त्यापासून हे सत्य आले आहे. त्यांनी इच्छा आहे अथवा त्यांची इच्छा आहे की आपण जगाशी जोडून घेऊ. त्यांना जे सत्य मिळाले ते त्यांनी समजून घेतले. त्यांना प्रकाश मिळाला तो त्याच्या आत्म्याला मिळाला, परंतु न्यायाच्या दिवशी त्यांना दोषी ठरवण्यात येईल. ज्यांना सत्य ऐकण्याची संधी मिळाली आणि तरीही त्यांना त्याबद्दल काही वाटले नाही किंवा समजले नाही किंवा समजून घेण्याचा त्रास घेतला नाही, ते विचार जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना ते जबाबदार नाही, परंतु न्यायाच्या दिवशी ते अपराधी ठरतील. कारण सत्य ऐकून ते नाकारल्याचा दोष त्यांच्यावर येईल. सत्य समजूनही जो कोणी चुकीचा निर्णय घेईल त्यांना क्षमा नाही. त्यांनी मरण प्राय दुःख सोसले, मरण पत्करून प्रायश्चित घेतले, सर्वांची पापातून सुटका केली, परंतु हट्टीपणाच्या अंधत्वावर काहीच उपाय नाही. आपल्याकडे प्रकाश आला आणि ते आपल्याला समजले नाही तर त्याबद्दल आपण जबाबदार नाही. परंतु सत्य व प्रकाश मिळून जर नाकार दिल्यास त्याची क्षमा नाही. परंतु जर एखाद्याला जर सत्यच समजले नाही किंवा त्याच्यापर्यंत पोहोचले नाही तर मात्र त्याला त्याबद्दल दोषी ठरविता येणार नाही. स्वइच्छेच्या वर्तणुकीचे महत्व. शेवटच्या दिवसातील आपला निर्णय परोपकाराच्या सरावामध्ये बदलेल. प्रत्येकाने केलेल्या परोपकाराचे अवलोकन ख्रिस्त करतो. ख्रिस्त ते स्वतःवर केल्यासारखे दाखवितो. राष्ट्रीय त्यांच्या समोर एकत्र होतील, परंतु त्यांच्यामध्ये दोन वर्ग असतील आणि त्यांचे शेवटचे प्रारब्ध व सार्वकालिक जीवन ठरविण्यात येईल. त्यांनी जे काय केले किंवा दुर्लक्षित केले, गरीब आणि पीडित दुःखांताकडे दुर्लक्ष केले, विधर्म्यांमध्ये अजाणपणे किंवा अज्ञानाने देवाची पूजा करतात, त्यांच्याकडे मानवाकडून कधीच प्रकाश गेला नाही आणि तरीही त्यांना शिक्षा होणार नाही. देवाने लिहिलेल्या नियमांकडे जे दुर्लक्ष करतात, त्यांनी निसर्गातून देवाला बोलताना ऐकले आणि नियमाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांनी केले तर पवित्र आत्म्याने त्यांना स्पर्श केल्याचा पुरावा आहे आणि देवाची मुले म्हणून ओळखली जातील. हा किती आश्चर्याचा, आनंदाचा व देवाचा नम्र न्याय विधर्मी राष्ट्र आणि देवाच्या मुलांसाठी आहे तारणाऱ्याच्या तोंडून शब्द ते ऐकतील. शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिला. ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले. त्याच्या अनुयायांसाठी ते त्याच्या नम्र हृदयात किती अपरंपार प्रेम आहे, त्याच्या या शब्दाचे नवल वाटते आणि आनंदही होतो. हेतू चरित्र्याला प्रेरणा देते. काही जण न्यायाच्या दिवशी विनंती करतील की त्यांनी चांगली कामे केली आहेत आणि म्हणून त्यांचे कार्य विचारात घ्यावे. ते म्हणतील, मी तरुणांना व्यवसाय काढून दिला, रुग्णालयासाठी मी पैसे दिले, विधवांच्या गरजा मी भागविल्या आहे आणि गरीबांना माझ्या घरात घेतले. होय, हे सर्व तू केलेस, परंतु त्यामधील तुझा स्वार्थीपणाचा हेतू होता. तुझे हे करणे देवाच्या दृष्टीला मान्य नाही, त्याचा स्वीकार केला जात नाही. हेतू हा आपल्या चरित्र्याच्या कार्याला कृती देतो, त्यांच्यावर नीतिमत्तेचा किंवा अप्रतिष्ठेचा छाप पडतो. देवाचा शिक्का काय आहे? देवाच्या लोकांवर शिक्का मारण्यात येतो, त्याच्या कपाळावर तो शिक्का किंवा चिन्ह दिसून येत नाही, परंतु सत्यामध्ये त्याची स्थापना होते, ती कायमचीच. ती म्हणजे बुद्धिमत्तेची आणि आध्यात्मिकतेची, या दोन सत्याची स्थापना होते, म्हणजे तो कोठेही हलणार नाही. देवाच्या लोकांवर शिक्का मारल्याबरोबर ते चालणीसाठी स्वतःची तयारी करतील, ती लवकरच होईल. खरेच याची आता सुरुवात झालीच आहे. जिवंत देवाचा शिक्का त्यांच्यावर दिला जाईल, जे देवाच्या सातव्या दिवसाचा शाब्बात पाळतील. हे निवेदन आणि इतर यासारखीच विधाने या गोष्टीच्या अगोदरच्या अध्यायामध्ये प्रकाशाच्या मार्गावर या अध्यायाच्या अवतरणामध्ये दर्शविली आहे. ते हे की ज्यांना जे ज्ञान किंवा त्यांनी मिळवले आहे त्याविषयी देव त्यांना जबाबदार धरतो. ज्याच्या कपाळावर देवाचा शिक्का आहे, त्यांनी शाब्बात पालन, जी देवाची चौथी आज्ञा आहे, तिचे पालन करणे आवश्यक आहे. खऱ्या शाब्बाताचे पालन हे देवावरील निष्ठेचे चिन्ह आहे. चौथी आज्ञा हीच एक अशी आज्ञा आहे की ज्यामध्ये सर्व आज्ञांचा समावेश आहे, कारण ज्या देवाने या आज्ञा दिल्या आहेत तो स्वतः विश्व निर्माण करता आहे. त्यानेच आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. देवाची आठवण एदेन बागेमध्ये स्थापन केलेल्या शाब्बात, सातव्या दिवसाचा शाब्बात पालन ही मानवाची देवाच्या विश्वासावरील कसोटी आहे. देवाच्या प्रत्येक व्यक्तीवर चिन्ह करण्यात आले. जसे इब्री लोकांनी आणि इब्री लोकांची मिसर देशातून बाहेर जाण्या अगोदर त्यांच्या दाराच्या कपाळपट्टीवर खुणा केल्या होत्या, म्हणजे देवाने सांगितलेल्या पिढ्यांपासून त्यांचे रक्षण होईल. आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यासाठी मी त्यांना आपले शाब्बातही दिले, ते अशासाठी की मी परमेश्वर त्यांनी पवित्र केले आहे हे त्यांना समजावे. ख्रिस्ताच्या स्वभावाची आवड. जिवंत देवाचा शिक्का त्यांच्यावरच मारला जाईल की ज्यांना ख्रिस्ताच्या स्वभावाची आवड असेल. ज्यांना देवाचा शिक्का प्राप्त झाला आहे आणि संकटापासून रक्षण झाले, त्यांचे रूप ख्रिस्तासारखेच दिसणे आवश्यक आहे. देवाचा शिक्का अपवित्र मनुष्य आणि स्त्रीवर मुळीच मारला जाणार नाही. जगाची आवड असणाऱ्या महत्वाकांक्षी पुरुषांवर व स्त्रियांवर देवाचा शिक्का त्यांच्या कपाळावर कधीच मारला जाणार नाही. खोट्या जिभेवर व फसव्या हृदयाच्या स्त्री पुरुषावर देवाचा शिक्का कधीच येणार नाही. ज्या ज्या कोणावर देवाचा शिक्का असेल ते सर्व देवासमोर कलंकित असतील, ते स्वर्गाचे सभासद असतील. म्हणजेच काय की देवाचा शिक्का असेल ते सर्व देवासमोर कलंकहीन असतील, ते देवाचे सभासद असतील. प्रीती आज्ञापालन करायला लावते. निस्सीम प्रीती भीती घालविते. ज्यांना देव आहे त्यांच्या कपाळावर त्यांचा शिक्का असेल आणि त्यांचे काम हे देवाचे काम असेल. जे जगापासून वेगळे होतील, सैतान आणि वासनांपासून जाऊन देवाच्या इच्छेने वागतील, त्यांना देवाचा शिक्का मिळेल. आपण ज्या स्त्री पुरुषांना देवाचे आणि देवाने त्यांचे होण्यासाठी जे सामर्थ्य दिले ते मिळवण्यासाठी त्यांची उंची गाठण्यासाठी धडपड करतील आणि धडपड करीत आहात काय? याची पूर्तता मिळवण्यासाठी खतपट करीत आहात काय? त्यांचा स्वभाव व चारित्र्य मिळवण्यासाठी व तशी उंची गाठण्यासाठी व त्याचे स्वभाव व चरित्र मिळवण्याची धडपड करीत आहात काय? देवाचा सेवक या टोकापर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा त्याला त्याच्या कपाळावर देवाचा शिक्का मिळतो. नोंदणी करणारा देवदूत जाहीर करतो, झाले आहे, तेव्हा ते त्यांच्या मध्ये पूर्ण होतील. उत्पत्तीपासून त्यांचे तारण आणि सुटका ठरलेली आहे. आता शिक्का देण्याची वेळ. मी पाहिले की पवित्र स्थानातून येशूचे कार्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शाब्बताची कसोटी केली जाणार नाही. परम पवित्र स्थानाचे द्वार उघडत नाही तोपर्यंत ख्रिस्ती लोकांना झोप लागेल. मत्तय कृत शुभोत्तमाचा 25:5 जेव्हा मध्यरात्रीची आरोळी संपते ती 1844 मधील उन्हाळ्याच्या 7व्या महिन्यातील होती. आणि ज्यांना खऱ्या शाबाताचे पालन केले नाहीत आणि आता ते आशेमध्ये झोपले आहेत त्यांच्याकडे प्रकाश नव्हता आणि त्यामुळे शाबाताची कसोटी नव्हती. ती कसोटी आता आपल्याला आहे. जेव्हापासून परमपवित्र स्थानाचा दरवाजा उघडला आहे मी पाहिले की या मुद्द्यावर सैतान काही लोकांना मोहामध्ये टाकीत आहे, कारण अनेक ख्रिस्ती लोक चांगले जीवन जगून झोपी गेले आहेत. ते विश्वासाच्या विजयामध्ये झोपी गेले आहेत. त्यांनी खऱ्या शाब्बताचे पालन केले नाही. आमच्यावर कसोटी येईल याविषयी त्यांची खात्री नसेल. या शेवटच्या देवाचा शिक्का मारण्याच्या वेळी सैतान हर एक युक्त्यांचा वापर करून देवाच्या लोकांना घोटाळ्यात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्याचे म्हणजे काय की सध्याचे जे सत्य आहे त्यापासून लोकांची मने विचलित करण्याचा प्रयत्न तो करीत आहे. मी पाहिले की ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला होता आणि मी देवाचा आवाज ऐकून ती मी उभी राहिली आणि 144,000 मध्ये मिसळून जाईल. मी पाहिले की तिच्यासाठी रडण्याची गरज नाही. संकट काळामध्ये ती विश्रांती घेईल. आपल्या पृथ्वीवर जिवंत असलेल्या 80 आणि त्यावरील अधिक वयाचे असतील. वृद्धत्वाची नैसर्गिक दुर्बलता त्यांच्यामधून दिसून येत होती, परंतु देवाचा त्यांचा विश्वास होता आणि देव त्यांच्यावर प्रेम करतो. देवाचा शिक्का त्यांच्यावर आहे आणि त्यांचा समावेश त्यांच्यामध्ये असेल जो आकडा देवाने सांगितला. देव म्हणाला जे देवामध्ये मरण पावतात ते आशीर्वादित आहेत. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आज तू आमच्या सोबत बोललेला आहे. आज तू आम्हाला मार्गदर्शन दिलेला आहे की देवाची खून आणि श्वापदाची खून काय आहे यामधला तू फरक आम्हाला समजून सांगितला आहे. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.
गुनहगार हूँ तुम्हारा, जो तूने मेरी सजा ली, बलिदान करके तूने मेरी जिंदगी बदल दी। गुनहगार हूँ तुम्हारा, जो तूने मेरी सजा ली, बलिदान करके तूने मेरी जिंदगी बदल दी। तेरा प्यार कैसा अनोखा, हर पल मुझे जिलाए, मेरी जिंदगी के खातों तेरी जान जा रही है, तेरे लहू की धारा। ओ से मिलेगी मुक्ति, है खून में तुम्हारे जीवन दिलाने की शक्ति, एक लहू के बूंद से।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या mareatihirsamc@sudadventist.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर, तोवर नमस्कार।